नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूनी भौशीक परिक्षा अयोग्य मार्गाचो प्रतिबंध सुदारणा विधेयक 2026 मंजुरी दिल्या. हे विधेयक ब्रेस्तारा संसदेत मंजूर केले. कठोर ख्यास्तीची तरतूद आणि जलदगती न्यायालयांची स्थापना करून भौशीक परिक्षांमधल्या गैरप्रकारांक आळा घालप हो या कायद्याचो उद्देश असा. तसेच विद्यार्थ्यांचा फुडार सुरक्षित राखत एक भक्कम कायदेशीर चौकट निर्माण करून परीक्षा प्रणालीमधली पारदर्शकता आणि सचोटी अधिक बळकट करप हेच हाचा उद्देश असा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज आंध्र प्रदेशात विजयनगरम जिल्ह्यातल्या भोगपुरम हांगा ग्रीनफिल्ड अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उक्तावण केले. विमानतळाचेर आंध्र प्रदेशाचे राज्यपाल एस अब्दुल नझीर, मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि हेर मानेस्तांनी प्रधानमंत्र्यांचे स्वागत केले. मोदींनी प्रवासी टर्मिनल इमारतीचे उक्तावण केले आणि या ग्रीनफिल्ड विमानतळाची पोहणी केली. त्यांनी विमानतळावेल्या प्रवाशांखातीर अत्याधुनिक सुविधांचा आढावा घेतला. तसेच विमानतळाची रचना, प्रगत तंत्रज्ञान, मास्टर प्लॅन आणि विमान येरादारी केंद्र म्हणून जावपी फुडारातला विस्तार याबाबत अधिकाऱ्यांकडच्या माहिती घेतली. नव्या विमानतळाचे महत्व अधोरेखित करताना प्रधानमंत्र्यांनी म्हणले की स्वातंत्र्य झुजारी अल्लुरी सीताराम राजूच्या नावान तयार केलं हो विमानतळ आदिवासी समाजाच्या हक्का खातीर झुजताना आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्याच जमनीचे उक्तावण करप ही अत्यंत अभिमानाची गजाल. आंध्र प्रदेश खासा करून उत्तर आंध्राच्या प्रगती आणि उदरगती खातीर हो विमानतळ महत्वाचा आधार जातलो आणि राज्यातल्या तरणाट्यांक उज्ज्वल फुडार आणि चढ संधी तयार करपा खातीर लॉन्च पॅड म्हणून काम करतलो असे त्यांनी सांगले.
समय था जब हवाई उड़ाने सिर्फ बड़े शहरों तक सीमित थी. एनडीए सरकार में आज छोटे शहर के साधारण लोग भी फ्लाइट से आ जा रहे हैं. 12 इयर्स में सिर्फ एयरपोर्ट की संख्या ही नहीं बढ़ी है, हमारी उड़ान योजना के कारण आज गरीब परिवार के लोगों को भी जहाज में बैठने का अवसर मिल रहा है. इस योजना ने गरीब से गरीब को अपना सपना पूरा करने में मदद की. कुछ दिन पहले ही सरकार ने उड़ान योजना के दूसरे फेज की शुरुआत की. इस पर भी 29,000 करोड़ रुपीज खर्च किए जाएंगे.
आंध्र प्रदेश आणि देशाच्या उदरगतीत देशातल्या तरणाट्यांची प्रतिभा आणि ताक हाची चढ महत्वाची भूमिका असपाक जाय असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगले. हे मतीत घेऊन सरकारचे लक्ष सेमी कंडक्टर सारख्या तंत्रज्ञानाच्या उद्योग उभारपाचीर असा असे त्यांनी सांगले. विशाखापट्टणमात नव्या अर्धवायू उत्पादन कारखान्याची बुनियाद घालप हे त्या दिशेन एक व्हड पाऊल असा असा उल्लेख त्यांनी केला.
आंध्र प्रदेश हमेशा भविष्य की सोच रखने वाला प्रदेश रहा है. सॉफ्टवेयर, आईटी और टेक सेक्टर में आंध्र के युवाओं ने पूरी दुनिया में अपना डंका बजाया है और इसलिए सरकार यहां के टैलेंट को आंध्र प्रदेश की डेवलपमेंट पावर से जोड़ना चाहती है.
उत्तर आंध्राच्या समृद्ध आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडोवपी 13,500 परस चढ आदिवासी बायलांनी सादर केल्ले पारंपारिक थिमसा नृत्यूय त्यांनी पळयले. उपरांत त्यांनी महत्वाच्या मुळाव्या सुविधा प्रकल्पांचे राष्ट्रार्पण केले, उक्तावण केले आणि बुनियाद घाली.
आज यहां करीब 18,000 करोड़ रुपीज की विकास परियोजनाओं का शुभारंभ, लोकार्पण और शिलान्यास हुआ है. एयरपोर्ट के साथ साथ ये प्रोजेक्ट आंध्र की रोड कनेक्टिविटी से भी जुड़े हैं. इनमें एनर्जी सिक्योरिटी से जुड़े प्रोजेक्ट भी हैं. ये विकास कार्य इस बात के प्रतीक है कि इस समय आंध्र की स्पीड से आगे बढ़ रहा है.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हैसूरात स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकाचे उक्तावण केले. 1892 वर्षा स्वामी विवेकानंदाच्या म्हैसूर भेटीच्या इतिहासिक घडणुकीचा उगडास या स्मारकांत जाता. भारत आणि चीन आज सिक्कीमातल्या नाथुला खिंडीतल्यान सीमावर्ती व्यापार परत सुरू करतले. या दोन शेजारी देशांमधल्या एका महत्वाच्या व्यापारी मार्गाचे पुनरुज्जीवन जातले. या व्यापाराक लागून 2020 कोविड-19 महामारीक लागून लादलेली 6 वर्षांची स्थगिती सोपतली. केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी आज पुण्यात आयोजित एका कार्यावळीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हांकां लोकमान्य टिळक स्मारक राष्ट्र पुरस्कार प्रदान केलो. आजचो दीस स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य बाळ गंगाधर टिळकाची पुण्यतिथी आणि समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हांची जयंती म्हणून मनयतात. कॉमनवेल्थ गेम्स 2026 सर्तीत बायलांच्या 54 किलो वजनाच्या विभागात बॉक्सिंगात पहिले भांगरा पदक जिंकपा खातीर खेळगडे प्रिती पवाराक केंद्रीय खेळ आणि युवा व्यवहार मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी परबी दिल्या. भारतीय हवामान विभागान आज पूर्व राजस्थान, मध्य महाराष्ट्र, दर्यादेग कर्नाटक, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, कोकण गोवा, केरळ आणि माहीत घोग्यांनी ते अतिघोग्यांनी पावसाचा अंदाज दिला. आणि इथल्या राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.